प्रकटीकरण अध्याय 11. नंतर काठीसारखा एक बोरू कोणी एकाने मला दिला आणि म्हटले,
उठ, देवाचे मंदिर, वेदी व त्यात उपासना करणारे लोक यांचे माप घे. तरी मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नको, कारण ते विदेशी लोकास दिले आहे आणि पवित्र नगर ते 42 महिने तुडवितील. माझे दोन साक्षी यास मी नेमून ठेवी, ते तरट पांघरून 1260 दिवस संदेश सांगतील.
पृथ्वीच्या प्रभूसमोर उभी असणारी दोन जैतून झाडे व दोन समया ही ते आहेत. त्यांस कोणी उपद्रव करू पाहिल्यास त्यांच्या तोंडातून अग्नी निघून त्यांच्या वैर्यांस खाऊन टाकतो. कोणी त्यांस उपद्रव करण्याची इच्छा धरल्यास त्याने याच प्रमाणे जीवे मारले जावे. त्याच्या संदेश सांगण्याच्या दिवसात पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करावयाचा त्यांस अधिकार दिलेला आहे. पाण्याचे रक्त करण्याचा अधिकार त्यांस पाण्यावर आहे आणि वाटेल तेव्हा पृथ्वीला सर्व पीडांनी पीडित करण्याचाही त्यांस अधिकार आहे. त्यांनी आपले साक्ष देणे समाप्त केल्यावर अगाध कूपातून वर येणारे श्वापद त्यांस बरोबर लढाई करील आणि त्यांस जिंकून जीवे मारील. आणि दृष्टांत रूपाने सदोम, मिसर म्हटलेले असे जे मोठे नगर आणि ज्यात त्यांच्या प्रभूला वधस्तंभावर खिळले होते, त्याच्या रस्त्यावर त्यांची प्रेते पडतील. ही त्यांची प्रेते लोक, वंश, भाषा व राष्ट्रे यापैकी तेथे असलेले इसम 3.5 दिवस पाहतील आणि ती कबरे ठेवू देणार नाहीत. त्यांवरून पृथ्वीवर राहणारे जन आनंद व उत्साह करतील व एकमेकांस भेटी पाठवतील, कारण त्या दोघा संदेशांनी पृथ्वीवर राहणाऱ्या जनांस पीडा दिली होती. पुढे 3.5 दिवसांनंतर जीवनी आत्मा देवापासून येऊन त्यांमध्ये शिरला तेव्हा ते आपल्या पायांवर उभे राहिले आणि ज्यांनी त्याला पाहिले त्यांना मोठे भय प्राप्त झाले. तेव्हा स्वर्गातून निघालेली मोठी वाणी त्यांनी आपणा बरोबर बोलताना ऐकली. ती म्हणाली,
येथे वर या.
मग ते मेघारूढ होऊन स्वर्गात वर गेले तेव्हा त्यांचे वैरी त्यांस पाहत होते. त्याच घटकेस मोठा भूमिकंप झाला तेव्हा त्या नगराचा 10वा भाग पडला. भूमिकंपाने 7,000 मनुष्य ठार झाली आणि बाकीची भयभीत होऊन त्यांनी स्वर्गीय देवाचे गौरव केले.
दुसरा अनर्थ होऊन गेला, पहा तिसरा अनर्थ लवकर येत आहे.
7व्या देवदूताने कर्णा वाजवला, तो स्वर्गात मोठ्या वाणी झाल्या. त्या म्हणाल्या,
जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले. तो युगानुयुग राज्य करील, वाळूवर उभा राहिला.
तेव्हा देवासमोर आपल्या आसनांवर बसलेले 24 वडील उपडे पडून देवाला नमस्कार घालून म्हणाले,
हे प्रभू देवा, हे सर्व सत्ताधारी, जो तू आहेस व होतास, तो तू आपले महान सामर्थ्य हाती घेऊन राज्यारूढ झालास म्हणून आम्ही तुझे आभार प्रदर्शन करीतो. राष्ट्रे क्रोधाविष्ट झाली, तुझ्या क्रोधाची वेळ आली, मृतांचा न्याय करण्याची वेळ, आणि तुझे दास संदेष्टे, तुझे पवित्र जन, तुझ्या नामाची भीती बाळगणारे लहान थोर यास वेतन देण्याची वेळ, आणि पृथ्वीचा नाश करणाऱ्यांचा नाश करण्याची वेळ आली आहे.
तेव्हा स्वर्गातले देवाचे मंदिर उघडले. त्याच्या मंदिरात त्याच्या कराराचा कोश दृष्टीस पडला आणि विजा, भिन्न भिन्न वाणी, गर्जना, भूमिकंप व मोठ्या गारांची वृष्टी ही झाली.